नमस्कार मित्रांनो, आरोह मीडियाच्या या स्पेशल इफेक्ट ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या असाइनमेंटमध्ये आपण धबधब्याचा आणखीन एक प्रकार पाहणार आहोत. कंट्रोल एनने न्यू डॉक्युमेंट तयार करून सुरुवात करू. आता रेक्टँगल टूल निवडा. तुमच्या स्क्रीनवर एक उभट आयत काढा. आयत निळ्या रंगाने रंगवा. आता डबल क्लिक करून त्याचे सिम्बॉलमध्ये रूपांतर करा. हा टाईप ग्राफिक म्हणून सेट करा आणि ही रचना मध्यभागी घ्या. आता सिम्बॉलच्या आतमध्ये जा. त्याच्या कडांवर डबल क्लिक करून ती डिलीट करा. आता फ्री ट्रान्सफॉर्म टूल वापरून आपल्याला हा आयत दोन्ही बाजूंनी खेचावा लागेल. वर्क एरिया अनलॉक ठेवा. वर्क एरिया लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी देण्यात आलेली ती टूगल की आहे, जी आपल्याला माहीत आहेच. आता इरेजर टूल सिलेक्ट करा. आता इरेजर टूलमधील एक छोटासा आयतकृती बिंदू सिलेक्ट करा आणि मग आयताचे भाग कसेही खोडू शकता. यामुळे आपला कोसळणाऱ्या पाण्याचा प्रवाह तयार होईल. या प्रकारे आपल्याला वरून खाली खोडावे लागेल. अपेक्षित आकार तयार करण्यासाठी आपण करत असलेली कृती काळजीपूर्वक निरीक्षण करून ती तशीच अंमलात आणा. आता संपूर्ण आकार सिलेक्ट करा जो आपल्याला ग्रुपमध्ये कन्वर्ट करायचा आहे.